चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट, मंगळवार 28 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी कमी झाली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3275 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3160 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3210 रुपये ते 3230 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3425 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $305.50 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 9.9 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.145 झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.6543 झाला। क्रूड फ्युचर्स 896 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $11.46 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 371.44 अंकांनी खाली येऊन 32,114.52 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 96.60 अंकांनी खाली येऊन 9,380.90 अंकांवर बंद झाला।